छान बरं. आता तर घेतलीच आहे तेवढी, पण आम्ही पुन्हा पण येणार बरं का एखाद दिवशी तुमची
नुसती आले का.
मग आता मामीला काय खरं आता
केलं ना त्यांनी
स्वयंपाक
लई गाणी येतात तुम्हाला दोघींना.
आता तुम्हाला ती लई गाणी येते चांगली चांगली ती तुम्हाला आवडणार. मग दुसरे बारीने आम्ही जी लिंडीचा पूल धरू का असं शिवलाच निघू तुम्हाला सोडवाय.
पण ती सगळी सांगायची जुनी जात्यावरची.
हा जुनी जात्यावरची
नांगरट
नदीच्या लिंडीपासून नदीच्या पोईपासून तर पार
सगळी नांगरटीची सांगायची बर का सीताबाई नांगरटीची सांगायची
असं होय. हा बरं पाठ करू मग.
आम्ही ह्या बाईंच्याकडे फोन करू तुमची पाठ झाली का विचारू.
नांगरटीची
आता समजा ऊस लागल्या तर नांगर ऊसात घालायचा का
जाती कुठं राहिल्यात तरी म्हणलाच
ना.
तुम्ही पाठ करून ठेवा आम्ही ताईंना फोन करू तुमची पाठ झाली की लगी येऊ. पण नांगरटीची लागतात बर का आता
तुम्ही ते पाहायचं बरं का मामी ते नांगरट फिंगरट माझ्याकडे नसतं काही मी फक्त असा गणपती बसणार येऊ.
आता बाय मी तरी एक टिकावर मांडणार बरं मग.
नाही त्या आहेत ना येणूबाई आहे चतुराबाई आहेत
बघा चतुराबाई. नाही चतुराबाई कशी काय गेली बघा ना बघा कशी उडी मारून गेली आणि आम्हाला थोडं येत
काय वाईट झालं का.
वाईट
आमच्या संघ बसले तर काय वाईट झालं का.
चांगलंय
मामा आपण 27 तारखेला आपल्या 26 तारखेला ते मग ते कोण आले होते काय होत मग असं म्हणजे
बरं झालं का मामी मामा पटलं का.
नाही पण मामा आमच्या घरी येऊन गेलेत ना लई बऱ्या.
घरी
गेलेत मामा मामा
कोण काय करत गणेश कोण आलं
दुसरं.
पण आता आमचा पत्ता तर मामाना माहितीच आहे आम्ही सगळे एकाच पत्त्यावर आलोय तर पत्ता लिहून देते त्याचा काय प्रश्न नाही. पण
पत्ता नाही तुमचे नाव की कोण म्हणजे ते ओळखतात
त्यांना माहिती ते लई बरे आलेत आमच्या घरी.
केमची लोक
राहायला कुठे
आम्ही पुण्याला राहायला
पुण्याला राहायला.
पण केएमच्या लोकांचा काय संबंध म्हणजे तुम्ही त्यांना सांगा हरकत नाही. पण आपलं तुम्हाला काय गाणी म्हणायची काय मुभा नाही का काय.
मग आम्ही कोणाचं बांधले
तेव्हा कशाला त्यांना काय म्हणजे
की आम्ही असं संध्याकाळचा असा विषय घेतला होता असा विषय घेतला होता चर्चा करायची
मला वाटलं की नाही जोर आहे की काही
नाही तसे ते कार्यकर्ते कोणाला भिनार नाही तसे ते
म्हटलं की असं का म्हणून सांगायचं. या पण जातात का काय कार्य
करायला.
नाही नाही नातवंड सांभाळायचे कार्य झाले
एखादा हे काम आहे आम्हाला
त्यांचे आई बाप आहेत. मामा बघ मामी आता सांगितले ते कोणाला तरी सांगून ते सगळं समाज मंदिरात झाडून ते हा आणि 26 तारखेला ही छत्री आधीच आली पाहिजे तिथं.
बर बर
तेवढं आमच्या एवढा हा कार्यकर्ता
एकच जागृत
जपानची लोक येणार आहेत ना 26 तारखेला.
कोण येणार आहे
जपानचे लोक
मी म्हणते तुम्ही पुन्हा रुपये आले का भाई ना रातभर आम्हाला फेराचं गाणं म्हणायला आवडत तरी आम्ही
कटाळणार नाही. आता पुढच्या वेळेस आम्ही येणार तेव्हा आमच्या संघात तुमच्यासारख्या काष्ट्यावाल्या बाया पण घेऊन येणार मग त्या पण रातभर खेळणार आणि तुम्ही पण
खेळायचं
फेराचं गाणं तरी म्हणू मग तुम्हाला लागत नसतं जात्यावरलंच म्हणलं
फेराचं जात्यावरलं अशी म्हणू ना.
मग म्हणू
खेळलं पाहिजे हा फेरावर.
बरं आता आमच्या सारख्याला वाकवत नाही सावित्रीबाई बी थकली
पेरूवाडी
आम्ही जेवढा मोर गाणं जर म्हणायला लागलं तर आम्हाला लागतो मायक आणि मध्ये बसायचं त्या मायक म्हणजे
पारूबाई सारखी पण बाय
कोण त्या बाया म्हणायच्यात आपल्याकडे पण आम्हाला वाकवत नाही तिथं काय
तुम्ही नाही म्हणजे कोणतरी असं
जेवायला उशीर होतो त्यांना बी
आम्हाला बी जेवायचे म्हणायचं
घरी जाणार
कुठं
इथे जेवायचं घरी जायचं जेवायला
घरी
जायचं बरं संजू सोडून ये
आता हे नसते ना मग मी राहिली असते इथं
मग माझं काय विषय
नाही नाही पण तुमच्यासाठी मग मला बी
यायचं तुमच्याकडे
म्हाताऱ्याला लागलं नसतं ना मग राहिले
संजू सोडून ये
पाय बुतला
पण गुरा माग कशाला लावायचं म्हाताऱ्याला कोणाला लाव मग
का
पोर बाळा नाहीत का आता म्हणजे आमचे पोर
आहेत
तिकडे
गावची गरज आहे. आता तुम्ही सुनीलला म्हणा ना सुनीलला.